आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पोलाद उद्योगाची भूमी असलेल्या पश्चिम बंगालचा पंतप्रधानांद्वारे गौरव. देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेचं मुंबईत उद्घाटन. विकसित देशातील विद्यार्थी शैक्षणिक संधीसाठी भारतात येतील तो दिवस दूर नाही, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा विश्वास. आणि फिडे जागतिक महिला करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चार भारतीय खेळाडूंचा प्रवेश. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगालच्या भूमीनं अनेक महत्वाच्या व्यक्ती देशाला दिल्या आहेत. ही भूमी प्रेरणादायी आहे. पोलाद उद्योगाची भूमी असलेला हा भूभाग एकेकाळी रोजगार निर्मितीचं केंद्र होतं अशा शब्दात पंतप्रधानांनी पश्चिम बंगालचा गौरव केला. पश्चिम बंगालमध्ये काल तेल, वायू, रेल्वे आणि रस्ते या क्षेत्रामधील 5,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं. त्यावेळी उपस्थित जनसमुदायाला ते संबोधित करत होते. राज्यातून तरुण रोजगाराच्या शोधार्थ बाहेर राज्यात जात असल्याचं सांगून पश्चिम बंगालला विकास आणि परिवर्तनाची गरज असल्याचं ते म्हणाले. राज्याच्या विकासासाठी तसंच राजकीय परिवर्तन करण्यासाठी भाजपला सत्तेत आणण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. तत्पूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमध्येही विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मोतीहारीतल्या सभेला संबोधित करताना केंद्र आणि राज्य सरकार बिहारच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याशिवाय पूर्व भागातल्या राज्यांच्या विकासासाठी सरकार काम करत असून या राज्यांच्या विकासाशिवाय भारत विकसित देश होऊ शकत नसल्याचं ते म्हणाले. देशातल्या प्रत्येक गावात क्रीडा संस्कृती पोहोचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. 21व्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धेतील भारतीय पथकाचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर ते बोलत होते. गेल्या 10 वर्षात देशात खेळांना खूप महत्व देण्यात आलं असून त्यासाठी अर्थसंकल्पातील तरतूदही 5 पटीनं वाढवण्यात आल्याचं शहा म्हणाले. सरकार 2036 ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी 3,000 अधिक खेळाडूंना दरमहा 50,000 मदत करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेचं म्हणजेच आयआयसीटीचं उद्घाटन काल मुंबईत झालं. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या आवारात उभारलेल्या या संस्थेचं उद्घाटन करण्यात आलं. युवा पिढीला सक्षम करून कलात्मक निर्मिती उद्योगात आधुनिकता आणण्याचा सरकारचा दृष्टिकोन आहे असं सांगून या संस्थेमुळे देशातल्या युवा पिढीसाठी संधींची नवी कवाडं खुली होतील असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. तर या संस्थेमुळे कलात्मक निर्मिती क्षेत्राला आवश्यक दिशा आणि संस्थात्मक पाठबळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी वेव्ज भारत दालनाचं उद्घाटन वैष्णव आणि फडणवीस यांच्या हस्ते झालं. तसंच आयआयसीटीच्या बोधचिन्हाचं आणि वेव्ज परिषदेच्या फलिताची माहिती देणाऱ्या अहवालाचं प्रकाशन करण्यात आलं. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पहिली स्वदेशी सेमी कंडक्टर चिप यावर्षी तयार केली जाईल असं काल जाहीर केलं. हैदराबाद इथं केशव मेमोरियल एज्युकेशनल सोसायटीच्या 85व्या स्थापना दिन समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले की सरकारनं 6 सेमीकंडक्टर प्लांटना यापूर्वीच मान्यता दिली आहे आणि त्याचं बांधकाम सुरू आहे. इंडिया एआय मोहिमेचा भाग म्हणून मोफत डाटासेट आणि इतर साधनं अपलोड केली जात आहेत. त्यामुळे विकसित देशातील विद्यार्थी शैक्षणिक संधींसाठी भारतात येतील तो दिवस दूर नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या पूर्व लॉस एंजेलिसमध्ये एका प्रशिक्षण केंद्रात काल संध्याकाळी झालेल्या स्फोटात लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ विभागातील 3 अनुभवी अधिकारी ठार झाले. स्फोटाचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही, मात्र 1857 या विभागाची स्थापना झाल्यापासून ही मोठी दुर्घटना असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दक्षिण आफ्रिकेत सुरू असणारी G20 देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नर यांची 2 दिवसीय बैठक काल संपली. डर्बनमध्ये झालेल्या चर्चेत संघर्ष, व्यापार तणाव, पुरवठा साखळीतील अडथळे, कर्ज आणि हवामानाशी निगडीत आपत्तींसह प्रमुख जागतिक आव्हानांवर चर्चा झाली. बैठकीनंतर जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात विद्यमान आणि भविष्यात भेडसावणाऱ्या जोखीमांना तोंड देण्यासाठी एकत्र काम करण्याची सदस्य देशांची वचनबद्धता स्पष्ट केली आहे. छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यात काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 6 माओवादी ठार झाले. राज्याचे पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार माओवाद्याविषयी माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी काल दुपारी अबुजमाडच्या जंगलात ही कारवाई केली. चकमकीत ठार झालेल्या 6 माओवाद्यांचे मृतदेह मिळाले असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहेत. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी काल नवी दिल्लीतील शास्त्री भवन इथं महिला आरोग्यम कक्षाचं उद्घाटन केलं. सरकारी कार्यक्षेत्रातील महिलांच्या कल्याणासाठी हा उपक्रम एक महत्वाचं पाऊल आहे. महिला कर्मचाऱ्यांचं कल्याण खऱ्या अर्थानं सुदृढ आणि सर्वसमावेशक भारत निर्माण करण्यासाठी आवश्यक असल्याचं मेघवाल यांनी सांगितलं. महिला आरोग्यम कक्ष वापरात नसलेल्या गॅरेजच्या जागेत तयार करण्यात आला आहे. इथं व्यायामाची उपकरणं आणि स्तनदा मातांसाठी स्वतंत्र कक्षाची सोय देखील करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नवी दिल्ली इथं माजी पंतप्रधान किम बुक क्युम यांच्या नेतृत्वाखालील दक्षिण कोरियाच्या संसदीय शिष्टमंडळाची भेट घेतली. दहशतवादाविषयीच्या शून्य सहिष्णुता धोरणाविषयी भारताच्या अढळ वचनबद्धतेचा बिर्ला यांनी यावेळी पुनरुच्चार केला. दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईत कोरियाच्या निरंतर पाठिंब्याची आशा त्यांनी व्यक्त केली. नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असल्याचं स्पष्ट केलं. काठमांडू इथं आंतरराष्ट्रीय लोकशाही वकील संघटनेच्या 19व्या अधिवेशनाला काल ते संबोधित करत होते. नेपाळनं लोकशाहीच्या स्थापनेसाठी लढा दिला असून लोकशाही आणि मानवी हक्कांची मूल्य आणि नियमांचं नेपाळ कधीही उल्लंघन करणार नाही असं ते यावेळी म्हणाले. गरिबी निर्मूलनाशिवाय मानवी हक्क स्थापन करता येणार नाहीत असं ठाम मत ओली यांनी व्यक्त केलं. या 3 दिवसीय परिषदेत जगभरातील कायदेतज्ञ मानवाधिकार रक्षक आणि शांतता समर्थक उपस्थित आहेत. भारत कोणत्याही एकतर्फी निर्बंध उपायांना मान्यता देत नाही असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. युरोपियन संघानं अलीकडे लागू केलेल्या निर्बंधांबद्दल काल बातमीदारांशी बोलताना मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की भारत एक जबाबदार घटक आहे आणि तो आपल्या कायदेशीर जबाबदाऱ्यांशी पूर्णपणे वचनबद्ध आहे. भारत आपल्या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ऊर्जा सुरक्षेची तरतूद ही अत्यंत महत्वाची जबाबदारी मानतो. विशेषतः ऊर्जा व्यापाराच्या बाबतीत कोणतेही दुहेरी निकष नसावेत यावर त्यांनी भर दिला. हंगेरीत बुडापेस्ट इथं कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीगीरांनी 2 सुवर्ण 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकलं. ऑलिम्पियन अँटिम पंगल आणि हर्षिता यांनी आपापल्या वजनगटात विजय मिळवत सुवर्णपदकं जिंकली. हर्षितानं कझाकस्तानच्या 4 वेळा आशियाई विजेती झामिला बार्कबर्गोनवर 10-0 असा दमदार विजय मिळवत 72 किलो वजनी गटात दुसरं सुवर्णपदक जिंकलं. नेहा सांगवानला 57 किलो गटात रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या पदकामुळे बुडापेस्ट स्पर्धेत भारताची एकंदर 6 पदकं झाली आहेत. ग्रँडमास्टर्स कोनेरू हंपी डी हरिका आणि आर वैशाली आणि आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख यांनी फिडे जागतिक महिला करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारत या स्पर्धेच्या अंतिम 8 टप्प्यात 4 खेळाडू असलेला पहिला देश बनला आहे. पहिल्या 8 मध्ये 4 भारतीय खेळाडू असल्यानं आता भारत आणि चीन यांच्यात विजेतेपदासाठी स्पर्धा आहे. पुढील महिला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी आव्हान देणारे खेळाडू यातून निश्चितच तयार होतील. केरळमध्ये 5 जिल्ह्यांसाठी पावसाचा लाल बावटा फडकवण्यात आला आहे. या जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. मासेमारांना 22 तारखेपर्यंत केरळ कर्नाटक आणि लक्षद्वीप किनाऱ्यावरील समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पोलाद उद्योगाची भूमी असलेल्या पश्चिम बंगालचा पंतप्रधानांद्वारे गौरव. देशातल्या पहिल्या भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेचं मुंबईत उद्घाटन. विकसित देशातील विद्यार्थी शैक्षणिक संधींसाठी भारतात येतील तो दिवस दूर नाही. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा विश्वास. आणि फिडे जागतिक महिला करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत 4 भारतीय खेळाडूंचा प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.